बालमित्रांनो, प्राणी जगतामध्ये आपले स्वागत आहे आणि आजचा प्राणी आहे डॉल्फिन. साधारणतः 7 ते 8 फुटापर्यंत लांब असणाऱ्या गंगा डॉल्फिन माद्या नरांपेक्षा मोठ्या असतात. गंगा डॉल्फिनचे तोंड निमूळ ते लांबट असतं. जबड्यांना तीक्ष्ण दात असतात. या दातांमुळे मासे पकडणं सोपं जातं. डॉल्फिनचे शरीर बोटीसारखे असून शेपटी आणि पुढचे वले पोहण्यासाठी उत्क्रांत झाले आहेत. डॉल्फिन अतिशय वेगवान पोहणारा सस्तन प्राणी आहे. या डॉल्फिनचा रंग करडा काळसर असून डोळे अतिशय लहान वाटाण्याच्या आकाराचे असतात. डोळ्यात भिंग नसते. गंगा डॉल्फिन फक्त गोड्या पाण्यात गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि चंबळ या नद्यांमध्येच आढळतात. ऋतुमानांप्रमाणे गंगा डॉल्फिन नदीच्या वेगवेगळ्या भागात आढळतात. त्या स्थानिक स्थलांतर करतात. श्वास घेण्यासाठी त्या मध्ये मध्ये डोकं पाण्याबाहेर काढतात. या साधारणतः जोडीनी आढळतात. गंगा डॉल्फिन हे गढूळ पाण्यात उत्क्रांत झाल्यामुळे त्यांचे डोळे आकाराने लहान झाले आहेत. गंगा डॉल्फिन मादी साधारणतः एप्रिलच्या दरम्यान एका वेळेस 1 ते 2 पिल्लांना जन्म देत असते.